हा खेळ सावल्यांचा.
आजचा पिक्चर हा खेळ सावल्यांचा. स्पॉयलर्स आहेत ओके. काशीनाथ घाणेकर यांचा सस्पेन्स सिनेमा म्हणलं की बऱ्याच लोकांना आधी पाठलाग आठवतो. जो एक अप्रतिम चित्रपट आहेच, पण आज त्यांच्या दुसऱ्या एका सस्पेन्स मूवीबद्दल बोलणार आहे आपण. तो चित्रपट म्हणजे हा खेळ सावल्यांचा. लहानपणी टी व्हीवर जेव्हा हा पिक्चर लागला होता तेव्हा हिंमत झाली नव्हती, पण इतक्या वर्षांनी पाहिल्यावरसुद्धा हा चित्रपट आउटस्टँडिंग आहे. आणि मी ह्या मूवीला आत्ताच्या मूवीजबरोबर पण कम्पेअर केलं आहे ओके. तर असं काय एजलेस आहे ह्या मूवीमध्ये ते बघू. गदिमांनी लिहिलेला आणि वसंत जोगळेकरांनी डिरेक्ट केलेला हा पिक्चर, तर गोष्ट छान असणार ह्याबद्दल तर शंकाच नाही. पण हॉरर सिनेमा नुसत्या स्टोरीवर चालत नाही, गोष्ट वाचणे वेगळं, तो अनुभव आहे, पण कॅमेरा समोर तेच साकारणं वेगळं. चांगले प्लॉट असून फार्स बनून राहिलेले अनेक मूवीज आहेत जगात, म्हणून काही हॉरर एलिमेंट्स तर आलेच. ह्या बाबतीत थोडा ट्रेडिशनल अप्रोच झाला असेल ह्या मूवीचा, पण तरीही आपण आउटस्टँडिंगबद्दल बोलत होतो ते कसं ते बघू. आधी ते ट्रेडिशनल एलिमेंट्स काय आहेत. एखादी जुनी किंवा ऐतिहासिक हवेली किंवा वाडा. 2, टिपिकल विलन म्हणजे सावत्राई किंवा मुनिमजी. 3, सुंदर हुशार पण इनसेंट हिरोय. आणि 4, एखाद्या चांगल्या भूताशिवाय हॉररची मजा काय. हे ट्रेडिशनल एलिमेंट्स ह्या करता की ह्याशिवाय हॉरर स्टोरी लिहिणं कठीण आहे. अशक्य नाही पण कठीण. पण ह्या गोष्टींची ट्रीटमेंट कशी आहे हे महत्त्वाचं, नाहीतर हेच एलिमेंट्स घेऊन आजकालचे हॉरर सिरीज नुसते व्हाईट लेन्स घातलेली चेटकीण किंवा हिरोईनचा आरडाओरडा हे करत राहतात. तसं नाही आहे इथे. त्यानंतर इंडियन सिनेमाचा माझा पेट पीयू म्हणावं तर गाणी. मला चांगली गाणी आवडतात मग भाषा कुठली असो, पण जेव्हा तीच गाणी मूवीजच्या मध्ये घालतात तेव्हा ते स्टोरीला इंटरप्ट करतात. फार कमीच असे डिरेक्टर्स आहेत ज्यांची गाणी ही डायलॉगचं काम करतात. हा खेळ सावल्यांचा मधली गाणी तशी आहेत. ते कॅरेक्टर्सची नुसती मनस्थिती सांगत नाहीत पण एक ॲटमॉस्फिअर पण क्रिएट करतात. इंदुमती म्हणजे आशा काळेचं कॅरेक्टर. इंदुमतीच्या आयुष्यातलं एकटेपण, तिचं गिल्ट, हे सगळे मूड ही गाणी कॅप्चर करतात. बॅकग्राऊंड स्कोअरचा पेस कधीही कट न करता ही गाणी मूवीमध्ये ब्लेंड होतात. पण हेही 50% काम झालं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये जर ॲक्टर्स कसोटीला उतरले नाही तर मग सगळंच फसलं. म्हणूनच ह्या मूवीचे कास्टिंग एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. ह्या मूवीच्या वेळेला काशीनाथ घाणेकरांनी सिनेमा जवळजवळ सोडूनच दिला होता. ते नाटकातच जास्त काम करू लागले होते, पण ह्या मूवीला त्यांच्याच कॅलिबरचा माणूस हवा होता. मूवीमध्ये असलेल्या डॉक्टरचा मिश्किल स्वभाव कसा गंभीर होतो, त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ती काशीनाथ घाणेकरांनी ह्या मूवीसाठी केलेली आहे. पाठलाग एक सस्पेन्स मूवी आहे, पण त्याच्यामध्ये त्यांची बॉडी लँग्वेज पूर्ण वेगळी आहे. इंदुमती ही तर मूवीची प्रोटॅगनिस्ट आहे. सगळा सिनेमाच हिच्या भोवती फिरणार आहे. अशा चॅलेंजला त्या खऱ्या उतरल्या. इंदुमतीचा एक खेळकर स्वभाव आहे, पण त्याखाली इतके लेयर्स आहेत गिल्टचे, अविश्वासाचे. ते प्रत्येक सीनमध्ये इतके इंडिपेंडेंटली छान साकारले आहेत. आणि ज्या आउटस्टँडिंग गोष्टीबद्दल आपण आधी बोललो होतो ती इथे आहे. लालन सारंगच्या भूमिकेबद्दल बोलायचं तर ती इंदूची सावत्र आई आहे. कॅरेक्टरचं नाव वहिनी साहेब. तिला चिडकी मारकुटी दाखवलं असतं तर काहीच फरक पडला नसता. शेवटी राहायला जागा आणि 2 वेळचं जेवण ह्या पलीकडे तिचे काहीच अधिकार नाही. पण अशाही कॅरेक्टरला वेगवेगळ्या छटा देऊन गदिमाने आपला ग्रेटनेस दाखवला आहे. इंदूला मोठं करताना ती तिला आईचीच माया देते. प्रॉपर्टीमध्ये वाटा हवा ही तिची ग्रीड नाही आहे, पण कुठेतरी आपण नंतर एकट्याच राहून जाऊ ही भीती आहे. आत्ता बोलू राजा गोसावींच्या कॅरेक्टरबद्दल. राजा कोसावींचं कॅरेक्टर कुठेतरी फक्त एक कॉमिक रिलीफ राहून जाईल असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. ते कसं हे तुम्हीच मूवीमध्ये बघा. पण त्या कॅरेक्टरबद्दल जे मला स्पेशल वाटलं ते हे की त्यांनी एक फेल्ड ॲक्टरची भूमिका केली आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी अनेक जुन्या संगीत नाटकांचा आणि कॅरेक्टर्सचा उल्लेख केला आहे, त्यातली गाणी म्हणली आहेत. फार कमीच लोकं जाऊन स्वतः अशा गोष्टींची रिसर्च करतात. तर अशा सहजपणे त्या जुन्या कलेला सन्मान द्यायचा, त्याची आठवण करायची, हे एक छान टूल आहे. खरंच स्टँडिंग द टेस्ट ऑफ टाईम ज्याला म्हणतात तशी ही मूवी आहे. ह्या मूवीचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की सांगा. लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. माझ्या ब्लॉगवर मी हाच रिव्ह्यू इंग्लिशमध्ये पण लिहिला आहे. जमलं तर नक्की वाचा. पुन्हा भेटू. बाय.
रात्री सखेळ चाले या गूढ चांदण्याचा, रात्री सखेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा.